कलशकारास पत्र अध्याय 2. कारण माझी इच्छा आहे की तुमच्यासाठी व त्याचप्रमाणे जे लाओदिकिया शहरात आहेत आणि ज्यांनी मला शारीरिकरित्या पाहिलेले नाही अशा तुम्हा सर्वांसाठी माझा लढा किती मोठा आहे हे तुम्हा समजून ते परिश्रम ह्यासाठी की त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे आणि तुम्ही प्रीतीत एकत्र जोडले जावे. बुद्धीची पूर्ण खात्री विपुलतेने मिळावी व देवाचे रहस्य म्हणजे ख्रिस्त याचे पूर्ण ज्ञान त्यास व्हावे. त्यांच्यात सर्व ज्ञानीपणाचे व ज्ञानाचे धन लपलेले आहेत. कोणी तुम्हास लागवी भासणारी फसवू नये म्हणून मी हे सांगत आहे. कारण मी देहाने दूर असलो तरी मनाने तुमच्या जवळ आहे आणि तुमची व्यवस्था व तुमच्यात असलेल्या ख्रिस्तावरील विश्वासाचा स्थिरपणा पाहून मी आनंद करीत आहे. आणि म्हणून ख्रिस्त येशू जो प्रभू ह्याला तुम्ही जसे स्वीकारले आहे तसे तुम्ही त्याच्यात चाला. तुम्ही त्याच्यात मुळावलेले आणि त्याच्यावर उभारलेले व तुम्हाला शिक्षण दिल्याप्रमाणे तुम्ही विश्वासात स्थिरावलेले होऊन उपकार स्मरण करीत त्यामध्ये वाढत जा. तुम्ही अशी काळजी घ्या की कोणी मनुष्याच्या संप्रदायास अनुसरून जगाच्या मूलतत्वास अनुसरून असणाऱ्या तत्वज्ञानाने व त्याच्या पोकळ फसवेपणाने तुम्हास ताब्यात घेऊ नये. ते ख्रिस्ताला अनुसरून नाही, कारण ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता शरीरधारी होऊन त्याच्यात राहते. तो सर्व सत्ता शक्ती यावर मस्तक असून त्याच्या ठाई तुम्ही पूर्ण झाला आहात आणि ख्रिस्ताच्या सुंताविधीने तुमचे पापमय देहिक शरीर काढले जाऊन कोणी हातानी ना केलेल्या सुंताविधीने तुमचीही त्यांच्यात सुंता झाली आहे. त्याच्याबरोबर तुम्ही बाप्तिस्म्यात पुरले गेला व ज्याने त्यास मरण पावलेल्यातून उठवले त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाद्वारे तुम्ही त्यामध्येच त्याच्याबरोबर उठवले गेला. आणि तुम्ही जे तुमच्या अपराधामुळे व देहस्वभावाची सुंता न झाल्यामुळे मरण पावलेले होता त्या तुम्हास देवाने त्याच्याबरोबर जिवंत केले आहे. त्याने आपल्या अपराधांची क्षमा केली आहे आणि आपल्या आड येणारा जो नियमाचा हस्तलेख आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र त्याने खोडले व तो त्याने वधस्तंभाला खिळून ते त्याने रद्द केले. त्याने त्यावर सत्तांना व शक्तींना निशस्त्र केले व त्यांच्यावर जय मिळवून त्याचे उघड प्रदर्शन केले. म्हणून तुमच्या खाण्यापिण्यावरून सण आमोशा किंवा शब्दात पाळण्यावरून कोणाला तुमचा न्याय करू देऊ नका. या गोष्टी तर येणाऱ्या गोष्टीची छाया अशा आहेत, पण शरीर ख्रिस्ताचे आहे. लीन म्हणून घेण्याच्या इच्छेने व देवदूतांची उपासना करणाऱ्या स्वतःला दिसलेल्या गोष्टीवर अवलंबून राहणाऱ्या व देहिक मनाने विनाकारण गर्वाने फुगणाऱ्या कोणा मनुष्यात तुम्हास तुमच्या बक्षिसास मुकवू देऊ नका. असा मनुष्य मस्तकाला धरून राहत नाही. त्या मस्तकापासून सर्व शरीराला सांधे व बंधने यांच्याद्वारे पुरवठा होत आहे व ते दृढ जडले जात असता त्याची दैवी वाढ होते. म्हणून जगाच्या मूलतत्वांना तुम्ही ख्रिस्ताबरोबर मरण पावला आहात, तर जगात जगत असल्याप्रमाणे तुम्ही नियमाधीन का होता? शिवू नको, चाकू नको, हातात घेऊ नको, अशा नियमातील सर्व गोष्टी या उपभोगाने नष्ट होणाऱ्या गोष्टी आहेत. या गोष्टीत स्वेच्छेची उपासना, मनाची लीनता व शरीराची उपेक्षा असल्यामुळे ह्यात खरोखर ज्ञानीपणाची भाषा आहे, पण देहाच्या लालसेला प्रतिबंध करण्याची योग्यता नाही.